नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. आयुष उपचार पद्धतींना जगभरात मान्यता मिळत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. शेगाव इथं राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन. राज्यातल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै 2025 पासून 3% वाढ. ऑनलाईन गेमिंग बाबत कृती दल स्थापन केल्याची सरकारची विधानसभेत माहिती. रोजगार हमी योजनेतल्या कोणत्याही रोजगार सेवकाला कामावरून कमी केलं जाणार नाही, मंत्री भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक प्रवर्गाच्या 73 जागांसाठी नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार. आता सविस्तर बातम्या. आयुष प्रणालींचं योगदान मोठं असून आज जगभर या उपचार पद्धतींना मान्यता मिळत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. आयुष उपचार पद्धतींना प्रोत्साहन दिल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते, तसंच पर्यावरण रक्षणालाही हातभार लागतो असं त्यांनी सांगितलं. आयुष उपचार पद्धतींचे फायदे आणि त्यांच्या प्रचार प्रसारासाठी सरकारकडून होत असलेल्या विविध प्रयत्नांची राष्ट्रपतींनी माहिती दिली. त्या म्हणाल्या,
आयुष चिकित्सा पद्धतियों के संचित ज्ञान की विरासत के बल पर विश्व को एक स्वस्थ भविष्य देने के उद्देश्य से भारत सरकार ने पिछले एक दशक में अनेक कदम उठाए हैं. सभी नई एम्स में आयुष विभाग की स्थापना की गई है. आयुष प्रोफेशनल की उपलब्धता बढ़ाने के लिए आयुष शिक्षण और प्रशिक्षण में अनेक सुधार किए गए हैं. लेह में स्थित नेशनल इंस्टीट्यूट ऑफ सेवा रेखा द्वारा सेवा रेखा में चिकित्सा शिक्षा और अनुसंधान को बढ़ावा दिया जा रहा है. आयुष के क्षेत्र में ईज ऑफ डूइंग बिजनेस को बढ़ावा देने के लिए भी अनेक कदम उठाए गए हैं.
योगाभ्यासाची वाढती लोकप्रियता आणि आयुष प्रणालींच्या प्रसारासाठी सरकार करत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विश्वासार्ह आणि प्रभावी उपचार पद्धती जगाला उपलब्ध होत असल्याचं राष्ट्रपतींनी अधोरेखित केलं. या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे तसंच आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा उपस्थित होते. आयुर्वेद सेवाव्रतींचा गौरव यावेळी करण्यात आला. राज्यपालांनी छोट्या छोट्या दुखण्यांसाठी घरगुती उपचार पद्धतींचा अवलंब करण्याचा तसंच व्यायामाचा सल्ला दिला, तर आयुष पर्यटनावर भर देण्याची गरज प्रतापराव जाधव यांनी यावेळी व्यक्त केली. या 4 दिवस चालणाऱ्या या आरोग्य मेळ्यात आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी उपचार पद्धतीतला मोफत वैद्यकीय सल्ला, तपासण्या आणि औषधं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मेळाव्यापूर्वी राष्ट्रपती मुर्मू यांनी शेगाव इथं संत श्री गजानन महाराज समाधीचं दर्शन घेतलं. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती मुर्मू नागपूरला पोहोचले असून एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचे सुवर्णयुग या ब्रह्मकुमारी संस्थेच्या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होत आहे. राज्यातल्या शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै 2025 पासून 3% वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेत ही घोषणा केली. हा महागाई भत्ता आता 55 वरून 58% होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याचा फायदा 5,16,000 कार्यरत कर्मचाऱ्यांना तर 8,72,000 निवृत्त कर्मचाऱ्यांना होईल अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. फेब्रुवारी 2026 पासून हा निर्णय लागू होईल. जुलै ते ऑक्टोबर 2025 थकबाकी गुढीपाडव्यानिमित्त मार्च 2026 मध्ये दिली जाईल, तर नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 थकबाकीबाबत वेगळा आदेश निर्गमित केला जाईल असं त्यांनी सांगितलं. विधानसभेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पुढे सुरू झाली. यावर बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, शाळा बंद पडत आहे, पण यातला एकही मुद्दा राज्यपालांच्या अभिभाषणात आला नाही अशी टीका केली. आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे असं वडेट्टीवार म्हणाले. राज्यात बेरोजगारीत वाढ होत असून देशाच्या अर्थव्यवस्थेत राज्याचा वाटा कमी होत असल्याचं राज्यपालांनी कबूल केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यावेळी म्हणाले. शिवसेना आमदार निलेश राणे आणि काँग्रेस नेते अमीन पटेल यांनी राज्यात अंमली पदार्थांचा प्रश्न गंभीर बनल्याचं सांगितलं. शेखर निकम, विनय कोरे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
ऑनलाईन गेमिंग बाबत सरकार गंभीर असून त्यासाठी एक कृती दल स्थापन केल्याची माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत दिली. ऑनलाईन गेम्स आणि मोबाईलच्या व्यसनामुळे बालकांचं मानसिक शैक्षणिक सामाजिक आरोग्य धोक्यात आल्यासंदर्भात आमदार निरंजन डावखरे आणि संजय केणेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडल्या. पालकांना डिजिटल लिटरसी आणि बालकांना डिजिटल डाएट गरजेचं असल्याचं शेलार यांनी नमूद केलं. रोजगार हमी योजनेतल्या कोणत्याही रोजगार सेवकाला कामावरून कमी केलं जाणार नाही असं मंत्री भरत गोगावले यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. मागणीनुसार काम देण्याचं धोरण कायम राहील आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असं ते म्हणाले. रोजगार हमी योजना आणि घरकुल योजना यासंदर्भातल्या निधीसंदर्भात मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात पाठपुरावा करून अधिवेशन काळात माहिती सभागृहासमोर ठेवण्याची सूचना त्यांनी केली. मासिक पाळीच्या काळात महिलांना रजा मिळण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार एक समिती नेमण्यात येईल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज विधानसभेत सांगितलं. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. स्त्री भ्रूण हत्याविरोधी कायद्यातल्या त्रुटी दूर करून ते कठोर करण्यासाठी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरची HPV लस आता मोफत करण्यात आली आहे. महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्वपूर्ण निर्णय घेत केंद्र सरकारनं देशभरातल्या 14 वर्षाखालील मुलींना मोफत लसीकरण कार्यक्रमास मंजुरी दिली आहे. सरकारी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, समुदाय आरोग्य केंद्र आणि आयुष्मान आरोग्य मंदिरात ही लस उपलब्ध होणार आहे. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी लोकसभेत खासगी विधेयक सादर करून राष्ट्रीय स्तरावर ही लस मोफत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती. या निर्णयामुळे देशातल्या 1,25,00,000 मुलींना सुरक्षित आरोग्य संरक्षण उपलब्ध होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या 86,000 कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा थकीत वेतनवाढीचा हप्ता देण्यात आला आहे. महामंडळानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे 210 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर 100 कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचं एसटी महामंडळानं सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक प्रवर्गाच्या 73 जागांसाठी राज्य शासनाच्या नवीन नियमावली कार्यपद्धतीप्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्यांना नव्याने ATR भरावा लागणार असून नवीन उमेदवारांना देखील अर्ज दाखल करता येईल अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली. यामध्ये प्राध्यापक प्रवर्गातल्या 8 तर सहयोगी प्राध्यापक पदाच्या 12 जागांचा समावेश आहे. तर सहाय्यक प्राध्यापकांच्या 53 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या जागांसाठी केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलच्या माध्यमातून 26 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. बीड जिल्ह्यात परवा 23 तारखेला झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध भागातल्या शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे त्वरित करण्यात यावे अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन सादर केलं. दरम्यान लोकसभा सचिवालयाच्या वतीनं भारत उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटाची 18व्या लोकसभेसाठी स्थापना करण्यात आली असून या गटात खासदार बजरंग सोनवणे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात लोणार इथल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरात अचानक गोड पाणी जाऊन पाणी पातळीत मोठी वाढ होत असून प्रशासनाने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी करत नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे. पाणी पातळी वाढत असल्यामुळे सरोवर परिसरात असलेल्या कळमजा देवीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून नियमित दर्शनाकरता येणाऱ्या भक्तांसाठी मंदिर पाण्यामुळे बंद झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आयुष उपचार पद्धतींना जगभरात मान्यता मिळत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. शेगाव इथं राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन. राज्यातल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै 2025 पासून 3% वाढ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक प्रवर्गाच्या 73 जागांसाठी नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.